नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं सीआयआय अन्न प्रक्रिया परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा होईल, तसंच प्रक्रिया उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी धोरणं आखली जातील, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या रस्त्यांच्या कामासाठी 1.5 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हे काम पुढल्या 3 महिन्यात सुरू होईल, असं ते म्हणाले. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असणाऱ्या 15,000 कोटी रुपये खर्चाच्या द्रुतगती मार्गामुळे दोन्ही शहरातलं अंतर 1.5 तासांनी कमी होईल, असंही गडकरी यांनी सांगितलं. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांद्वारे अंमलबजावणी होणाऱ्या योजनांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणली जाईल, तसंच योग्य निकषांसह मार्गदर्शक तत्वं निश्चित केली जातील, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. या संस्थांची शिष्यवृत्ती 3 वर्षांपासून रखडली असल्याचा प्रश्न डॉ नितीन राऊत यांनी विचारला होता, त्यावर ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज लातूरच्या वरवंटी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी शिवराज पाटील यांचं अंत्यदर्शन घेतलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.